पाऊस कितीही पडला तरी शेतकऱ्याच्या घामाचे थेंब शेतात पडल्याशिवाय पीक येत नाही. त्याचप्रमाणे पैशाचा कितीही पाऊस पडला तरी कार्यकर्त्यांच्या कष्टाशिवाय मंडळाचा विकास होत नाही. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ लालबाग येथील कार्यकर्त्यांनी आपल्या वैयक्तिक कामकाजातला आणि कुटुंबातील वेळ खर्च करून गेली अनेक वर्ष समस्त भाविकांच्या सहकार्यानं मंडळाचा नंदादीप सातत्यानं तेवत ठेवला आहे. यापुढेही हा नंदादीप असाच तेवत राहो आणि नवसाला पावणाऱ्या लालबागच्या राजाची कीर्ती केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर जगाच्या कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचो ही सदिच्छा.
¡Gracias! Yeah.